बहुविधच्या श्रवणीय विभागात ऐकूया शंतनुराव किर्लोस्कर लिखित अनुभव धूम्रपानाविरुद्धची माझी लढाई. अमेरिकेत MIT शिकत असताना मी विद्यार्थी वसतिगृहात राहत असे. वसतिगृहातल्या सर्व विद्यार्थ्यात मी एकटाच भारतीय होतो आणि वयाने सर्वात लहान होतो. माझे त्यावेळचे निकटचे मित्र हॅरी कथवर्टसन, बॉब हाउस्टिनर, ब्लॅक आणि किलिश हे सारे गोरे अमेरिकन होते. हॅरी आणि ब्लॅक हे वयाने माझ्यापेक्षा बरेच मोठे होते. आमचा चौघांचा गट होता. आमच्या गटातला प्रत्येक जण अभ्यासात हुशार होता. मित्र म्हणून आम्ही सारे एकमेकांवर प्रेम करीत असू. मी परदेशाचा आणि वयाने लहान याची जाणीव ठेवून माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले माझे अमेरिकन मित्र त्यांच्या लहान भावासारखा मानून मला जपत असत. आम्ही एकमेकांवर जसं प्रेम करत असू तसेच भांडतही असू आणि मारामाऱ्याही करत असू. ते दिवस आठवले की मला अजून वाटतं, वसतिगृहात राहताना आणि तरुण विद्यार्थी असताना जर अवखळपणा, भांडणं, मारामाऱ्या केल्या नाहीत तर वसतिगृहातलं आयुष्य एखाद्या सर्वोदय आश्रमात राहिल्यासारखं नीरस होईल. आमच्या गटातले मित्र प्रेम करीत तशी भांडणेही करीत. आमची भांडणे आणि मारामाऱ्या पुष्कळदा धूम्रपानाबद्दल होत. सिगरेट, बिडी, सिगार काहीही असो, तंबाखूच्या धुराचा मला लहानपणापासून तिटकार आहे. बॉब आणि ब्लॅक धूम्रपान करीत. बॉब सिगार ओढायचा तर ब्लॅकला सिगरेटही आवडायच्या. मला तंबाखूचा धूर आवडत नाही हे त्यांना माहीत असल्याने ते नेहमी माझ्या खोड्या काढत असत. आमच्यातली ही भांडणं नेहमीच होत. कुणी सिगरेट ओढली की मी चिडायचा आणि मी चिडत असे म्हणून माझे मित्र मुद्दाम माझ्या समोर सिगरेट ओढायचे. अर्थात माझ्या धूम्रपान विरोधक आघाडीतही काही विद्यार्थी सामील झाले होते. ते थोडे होते, कारण बहुसंख्य विद्यार्थी धूम्रपान करणारे होते. मी माझ्या खोलीत मात्र कुणालाही धूम्रपान करू देत नसे, त्यामुळे सिगरेटी ओढणारे माझी मुद्दाम खोडी काढीत. सिगरेट ओढीत ओढीत ते माझ्या खोलीत मुद्दाम येत किंवा खोलीत आल्यावर सिगरेट पेटवीत. मी चिडलो की मग माफ करा, मला माहिती नव्हतं, असं खोटच मुद्दाम सांगत. माझ्या धूम्रपान विरोधक आघाडीत एक अमेरिकन विद्यार्थी होता. आमच्या दोस्त मंडळींच्या खोड्या जेव्हा मी त्याला सांगितल्या तेव्हा त्याने त्या सर्वांच्या वर कडी केली. त्याने भिंतीवर लावण्यासाठी मला एक छापील मोठ्या अक्षरातलं भित्तीपत्र काढून दिलं. ते मी माझ्या खोलीत दरवाजाच्या समोर भिंतीवर टांगून ठेवलं. त्या पत्रकात अगदी ठळक अक्षरात आणि विविध 16 भाषांत धूम्रपानास मनाई आहे असं छापलेलं होतं. ते पत्रक लावल्यावर सिगरेट फुंकीत माझ्या खोलीत कोणीही येऊ शकणार नाही आणि मला माहीत नव्हते अशी सबब सांगणार नाही याबद्दल मला खात्री होती. सिगरेट ओढणाऱ्यांपासून माझ्या खोलीचा मी एखाद्या तटबंदी असलेल्या किल्ल्यासारखा बंदोबस्त करून टाकल्याच्या समाधानात होतो. माझ्या स्वतःच्या खोलीचा असा बंदोबस्त केल्यावर मी धूम्रपान करणाऱ्यांच्या विरुद्ध आघाडी उभारली. माझ्या खोलीत धूम्रपान बंद होतच, पण माझ्या समोर कुणीही सिगरेट किंवा चिरूट ओढावयाचे नाही असं फरमान मी काढलं. ब्लॅकला माझं हे धूम्रपानावरील आक्रमण आवडलं नाही. त्यानं धूम्रपान करण्याचा मला पूर्ण हक्क आहे असं जाहीर करून टाकलं. माझ्या धूम्रपान बंदी विरुद्ध त्यानेही आघाडी उभारली. आमच्या या मोहिमांमधून कधीतरी तलवारीला तलवारी भिडणार, चकमक होणार, लढाई झुंपणार असा आमच्या गटातल्या इतरांचा अंदाज होता आणि तो खराही ठरला. एकदा आम्ही चौघे मित्र ब्लॅकच्या खोलीत बसलो होतो. गप्पा करता करता माझी खोड जिरवायची लहर ब्लॅकला आली. त्याने खिशातून सिगरेट काढली आणि माझ्याकडे खोडकरपणे पाहत पेटवली. मी चटकन उडी मारली आणि त्याच्या तोंडातली सिगरेट काढून घेतली. ब्लॅक चिडला, त्याने माझा हात धरला. मी त्याच्या तोंडातून खेचून घेतलेली सिगरेट त्याने माझ्या हातातून हिसकावून परत घेतली आणि ती परत तोंडात धरून पेटवली. मी पण चिडलो. मी पुन्हा उडी मारली आणि ती सिगरेट खेचून घ्यायला हात पुढे केला, पण ब्लॅकने माझ्यावर लक्ष ठेवलेला असल्याने आपल्या सिगरेटच्या रक्षणासाठी तो तयारच होता. मी पण माघार घ्यायला तयार नव्हतो. ब्लॅकने माझा हात धरला, मी तो सोडवून घेतला आणि या गडबडीत आम्ही दोघेही जमिनीवर कोसळलो. आमचं हे सिगरेट द्वंद्व अटीतटीचं झालं. ब्लॅक माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा, 6 इंचांनी जास्त उंच आणि वजनाने कितीतरी पाऊंड जास्त होता. त्याने मला एका हाताने आणि पायाने जमिनीवर दाबून ठेवलं आणि मग निश्चिंत मनाने आणि विजय आनंदाने त्याने पुन्हा सिगरेट पेटवली. पण तो सिगरेट पेटवीत असताना त्याची पकड थोडी सैल झाली त्याबरोबर जोर करून मी त्याच्या पकडीतून निसटलो आणि ताबडतोब त्याच्या तोंडातल्या सिगरेटवर झडप घातली. आपल्या सिगरेटच्या रक्षणासाठी ब्लॅक मला खाली पडायला पाहत असताना तोही पडला. आम्ही दोघेही एकमेकांना झटकून टाकून एकमेकांच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करत होतो आणि त्या झटापटीत जमिनीवर गडाबडा लोळत होतो. आमचे इतर मित्र आमची झुंज सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आम्हाला उत्तेजन देत होते. इरेला पेटून आम्ही दोघेही झटापट करीत राहिलो. आमचं द्वंद्व लवकर संपवायचं काही आमच्या मित्रांच्या मनात नव्हतं, पण ज्या पेटलेल्या सिगरेटमुळे आमचं द्वंद्व सुरू झालं त्याच सिगरेटने ते संपवलं. आमच्या भांडणात पेटलेली सिगरेट धुमसत राहिली आणि तिच्या धुरामुळे ब्लॅकचा श्वास कोंडला. त्यातच गडबड करून मी त्याच्या छातीवर स्वार होऊन बसलो होतो. श्वास कोंडल्यामुळे त्याला ठसका लागला, डोळे आणि तोंड लाल पडलं. मी बाजूला झालो. आम्ही सर्वांनी त्याला उठवलं. त्याची अवस्था पाहता सगळ्यांचा राग पळाला. आम्ही दोघे द्वंद्वातले भागीदार. आम्ही हस्तांदोलन केलं आणि मग सगळ्यांना झाल्या प्रकाराबद्दल हसण्याची जी उबळ आली ती बराच वेळ थांबेना. आम्ही त्या हसण्याच्या खळखळाटात सामील झालो. पण धूम्रपान करणारा गट माझं आक्रमण विसरायला तयार नव्हता. त्या गटाने माझ्या विरुद्ध कट केला, खलबत केली, व्यूह रचला आणि एक दिवस त्या व्यूहात मला चांगलंच पकडलं. मला त्यांच्या कारस्थानाची काहीच कल्पना नव्हती. एक दिवस आमचे वर्ग सुटले आणि मी माझ्या खोलीकडे गेलो. खिशातली चावी काढून खोलीचं दार मी उघडलं आणि क्षणात जवळजवळ उलटी उडी मारून खोलीबाहेर सटकलो आणि खोलीचं दार पुन्हा धाडकन लावून टाकलं. मला मळमळायला लागलं, कारण मी खोलीत पाऊल ठेवल्याबरोबर माझ्या नाकात अशी दुर्गंधी शिरली की मला वाटलं मी माझ्या खोलीत यायच्या ऐवजी एखाद्या जुन्या सडक्या उकिरड्यावर गेलो की काय. काही वेळ खोलीबाहेर उभा राहिलो, पण किती वेळ बाहेर काढणार? दिवस थंडीचे आणि संध्याकाळ झालेली, रात्रभर काही खोलीबाहेर उभं राहणं शक्य नव्हतं. पुन्हा दार उघडलं, नाक दाबून श्वास बंद ठेवला आणि कसली घाण येते आहे त्याचा एखाद्या सिनेमातल्या गुप्तहेरासारखा शोध घेतला. ज्यामुळे खोलीभर घाण सुटली होती तो कसला तरी घाण पदार्थ माझ्या खोलीतल्या रेडिएटरवर ठेवलेला होता. खोल्या उबदार राहाव्यात म्हणून आमच्या वसतिगृहातल्या प्रत्येक खोलीत एक उष्णता देणारा रेडिएटर होता. त्या गरम रेडिएटरवर कोणीतरी चीज ठेवलेलं होतं, चीज आधीच कुजलेलं आणि घाण येणार, आणि त्यातून ते रेडिएटरच्या उष्णतेवर शिजून खोलीभर त्याचा घाण वास पसरला होता. हा, धीर करून मी आत गेलो, नाक गच्च दाबून घेतलं, रेडिएटरवरचं ते चीज उचलून फेकून दिलं. त्याच्या घाणीने खोली इतकी भरली होती की त्या वासाने मला नको नकोसं झालं. जवळजवळ आठवडाभर तो घाण वास गेला नाही. साध्या तंबाखूच्या वासाने मी संतापत असे, कुजलेल्या शिजणाऱ्या चीजच्या वासाने तर मी चांगलाच भडकलो. ज्यानं मला आठवडाभर त्या घाण वासात राहायला लावलं त्याचा शोध घ्यायचाच असं मी ठरवून टाकलं. हॅबॉब थस्टिनरच्या खोलीच्या कुलपाची चावी माझ्या खोलीच्या कुलपाला लागत असे याची मला आठवण झाली. बॉब प्रमाणेच इतर कोणाच्या कुलपाची चावी माझ्या खोलीला लागते का याचा शोध मी घेऊ लागलो. बऱ्याच चाव्या चालवून पाहिल्या, पण इतर कोणाची चावी लागे ना. बॉबला माझ्याविरुद्ध फितवून त्याची चावी वापरून ब्लॅकनेच माझ्यावर सूड घेतला असला पाहिजे अशी दाट शंका मला आली. मग मी प्रत्यक्ष त्यालाच विचारलं, तेव्हा तो धिप्पाड दांडगा ग्रस्त अगदी पोक्तपणाचा आव आणून माझ्याशी बोलू लागला. त्याच्या शांतपणामुळे माझी शंका आणखीनच बळावली. मी त्याला, तूच माझ्या खोलीतल्या रेडिएटरवर कुचक चीज ठेवलंस का, असं सरळ विचारलं. तेव्हा भगवान बुद्धासारखा शांत निर्विकार चेहरा करून तो मलाच विचारू लागला, खरंच करे इतकी घाण येत होती शंतनू? त्याने बुद्धाचा आव आणल्याचा मला राग आला. मी त्याला म्हटलं, अरे ते कुचक चीज फेकून देऊन 2 दिवस झाले तरी खोलीतला घाण वास कमी होत नाहीये, असं झालं म्हणतोस? त्याने अगदी शांत राहून मला म्हटलं. ब्लॅकच्या या शांत वृत्तीच्या ढोंगाने मी चिडलो आणि त्याला सरळ विचारलं, हे बघ मला काय सहन करावं लागतंय त्याचा अनुभव तू घे. माझ्या खोली 2 दिवस झोपून पहा, मग तुला कळेल की त्या घाणीत मला किती त्रास होतोय. तेव्हा एवढं तरी सांग की तूच केलंस ना रे सगळं. माझ्या चिडण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. तो बर्फाच्या लादीसारखा थंड होता. एखाद्या पोक्त माणसाचा आव आणून तो माझ्याकडे पाहत होता. एखाद्या लहान मुलाची समजूत घालावी तसं तो मला म्हणाला, शंतनू तू फार रागावलायस, आणि म्हणून वाटेल ती शंका घेतोयस. तुम्हाला सांगतो, हॅरी बॉब यांनीही मला शेवटपर्यंत दाद दिली नाही. पुढे एक दोन दिवसात माझाही राग कमी झाला, तेही माझ्यावर रागवले नाही. हॅरी बॉब हे आपल्या लहान भावासारखे माझ्याशी वागत, माझे लाड करीत. बॉब आणि मी पुढे जवळजवळ 40 वर्षांनी भेटलो तेव्हा तो अमेरिकेतील प्रख्यात कमिन्स कंपनीचा अध्यक्ष होता. आमच्यात मित्रामित्रात खूप प्रेम होतं, वागण्यात आपलेपणा होता. भांडणे होत असत पण भांडणामुळे आम्ही दुरावलो नाही, उलट जास्त आपलेपणाने एकत्र येत गेलो. MIT मधलं शिक्षण संपवून मी किर्लोस्करवाडीला परत गेल्यावर माझे हे मित्र मला पुन्हा भेटणार नाहीत हे मला सतत जाणवत असे. मला त्यांना भेटण्यासाठी अमेरिकेत जाणं जमणार नव्हतं. आमचा कारखाना तेव्हा लहान असल्यामुळे अमेरिकेच्या प्रवासाचा खर्चही झेपण्यासारखा नव्हता, मला याची जाणीव होती. शिवाय त्या काळात अमेरिकेला जायला वेळही खूप लागायचा. 1924-26 सालचा अनुभव घेतला तर निदान एक महिना भारत अमेरिका प्रवासासाठी लागे. आज मी अनेक वेळा अमेरिकेत जातो, मुंबईतून निघाल्यावर अवघ्या 12 तासात अमेरिकेला पोचतो, पण ही वैज्ञानिक क्रांती होईल याची कल्पना तेव्हा नव्हती. त्यामुळे माझ्या मित्रांना मला पुन्हा भेटता येणार नाही याची जाणीव मला सतत होत असे आणि त्यांच्याबद्दल जास्तच आपलेपणा वाटे. आमच्या कारखान्याच्या वाढीसाठी मी जेव्हा परदेशी जाऊ लागलो तेव्हा 1957 साली माझी आणि बॉबची पुन्हा अचानक भेट झाली. आमच्या त्यावेळी झालेल्या भेटीतूनच पुढे किर्लोस्कर कमिन्सचा जन्म झाला. पण माझा दुसरा मित्र हॅरी कथपस्टन याची मात्र पुन्हा भेट होऊ शकली नाही. त्याच्याबद्दल 1945 साली मला जी माहिती मिळाली ती अचानक आणि दुःखाचा धक्का देणारी ठरली. पुढे दुसरं महायुद्ध 1945 साली संपल्यावर भारत सरकारतर्फे भारतीय कारखानदारांचं एक शिष्टमंडळ जर्मनीला पाठवण्यात आलं होतं. त्यात मी जर्मनीला गेलो. जर्मनीचे कारखाने महायुद्धापूर्वी आणि महायुद्ध चालू असताना अतिशय आधुनिक आणि कार्यक्षम म्हणून नावाजलेले होते. युद्धकाळाच्या उत्तरार्धात दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर प्रचंड बॉम्ब हल्ले केले. त्यात जर्मन शहरं, गोद्या, रेल्वे, कारखाने यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. जर्मन सैन्य 8 मे 1945 रोजी दोस्त राष्ट्रांना शरण आल्यावर दोस्त राष्ट्रातील कारखानदारांनी जर्मन कारखान्यांची यंत्रसामुग्री आणि इतर साहित्य, जर्मनांनी युद्धकाळात अनेक क्षेत्रात केलेले नवे उत्पादन, प्रयोग, लावलेले नवे शोध या सगळ्याची पाहणी करण्याची मागणी केली आणि तशी शिष्टमंडळ जर्मनीत गेली. जर्मनीचा शासन कारभार त्यावेळी लष्कराकडे होता म्हणून आमच्या शिष्टमंडळाच्या सभासदांना कर्नलचा हुद्दा देण्यात आला आणि गणवेश घालून जाण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे मी कर्नल किर्लोस्कर म्हणून जर्मनीत पोचलो. माझ्या निवडीचे कारखाने ज्या भागात होते तो भाग अमेरिकन सैन्याच्या अधिकार क्षेत्रातला असल्याने माझ्याबरोबर वाटाड्या म्हणून एक तरुण अमेरिकन कॅप्टन देण्यात आला. तो अमेरिकन सैन्याच्या सिग्नल विभागातला होता. हॅर कथपस्टन सुद्धा अमेरिकन सैन्यात दाखल झाला होता आणि युद्धकाळात कर्नल झाला होता असं मला कळलं होतं. MIT तला माझा जुना मित्र हॅरी भेटावा असं वाटल्यावरून मी त्या अमेरिकन कॅप्टनला हॅरीबद्दल विचारायचं ठरवलं. मला त्यापूर्वी मिळालेल्या माहितीप्रमाणे MIT चं शिक्षण संपल्यावर हॅरीने बरीच वर्ष मन मानेल तसं जगण्यात घालवली होती. वृत्तीने खिलाडू, मनाने दिलदार आणि मोकळ्या स्वभावाचा असल्याने हॅरी चटकन नजरेत भरायचा. स्वच्छंदी आयुष्य बरीच वर्ष जगल्यानंतर दुसऱ्या महायुद्धात हॅरी सैन्यात गेला होता आणि जर्मन आघाडीवर लढणाऱ्या अमेरिकन सैन्याच्या सिग्नल भागात कर्नलच्या हुद्द्यावर असल्याचं मला कळलं होतं. मला वाटलं त्याला भेटता येईल. मी त्या तरुण कॅप्टनला विचारलं, तुझ्या सिग्नल कोअरमध्ये कर्नल हॅरी कथपस्टन आहे ना? माझा प्रश्न ऐकताच तो तरुण अधिकारी जागीच थबकला. माझ्याकडे पाहत त्याने विचारलं, कर्नल सर, कर्नल हॅरींची आणि तुमची ओळख आहे? हो, ओळखच नाही तर आमची मैत्री होती. आम्ही दोघे MIT एकत्र शिकत होतो. तुम्ही एकत्र शिकत होता? त्या कॅप्टनने आश्चर्याने विचारलं. हो, आणि मित्रही होतो. मला सांग, कर्नल हॅरी इकडेच आहे ना? माझा हा प्रश्न ऐकताच त्या तरुण अधिकाऱ्याचा चेहरा उतरला. माझ्याकडे बघायचं टाळत तो म्हणाला, कर्नल हॅरी इकडेच होते. होते? मी आश्चर्याने विचारलं. त्याने भूतकाळ का वापरला याचं मला आश्चर्यच वाटलं. येस सर, एका आठवड्यापूर्वी कर्नल हॅरी वारले. आणि मग त्या कॅप्टनने मला हॅरीबद्दल माहिती दिली. हॅरी पूर्वीसारखाच दांडगा, बेछूट, मन मानेल तसं वागणारा होता. शूर होता, प्रेमळ मित्र होता आणि आपल्या कामात तरबेज होता. खूप स्त्रिया त्याच्या आयुष्यात आल्या आणि गेल्या. लढाई संपायला आली तसा हॅरीत फरक पडला. हॅरीला बेछूट बेहिशोबी जगण्याचा कंटाळा आला. त्याच सुमारास एका सुंदर फ्रेंच स्त्रीवर हॅरीचं प्रेम बसलं. लढाई संपल्यावर तिच्याबरोबर संसार करीत संथ आयुष्य जगायचं त्याने ठरवलं. लग्न केलं, काही दिवस सुखात राहिला. लढाई संपली होती, सुखी कौटुंबिक जीवन जगण्याची हॅरीला इच्छा होती. तो आनंदात होता. आणि मी जर्मनीत पोचायच्या आठवडाभर आधी हॅरीला हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यूने एका क्षणात त्याला उचलून नेलं. थोराड शरीराचा, उमद्या मनाचा माझा मित्र हॅरी कायमचा गेला. आपण ऐकत होता शंतनुराव किर्लोस्कर लिखित अनुभव, धूम्रपानाविरुद्धची माझी लढाई. पूर्वप्रसिद्धी किर्लोस्कर, फेब्रुवारी 1979.